चीनीमंडी.com पॉडकास्ट।
काँग्रेस राष्ट्रवादीनं साखर उद्योगाच्या बालेकिल्ल्यात केलं जोरदार पुनरागमन। महाराष्ट्रातील राजकारण साखर उद्योगाभोवती फिरत असतं आणि असा कोणताच राजकीय पक्ष नाही जो साखर उद्योगापासून दूर राहू शकेल। 2019 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सुमारे 69 साखर कारखानदार निवडणूक रिंगणात उभे होते। गुरुवारी जाहीर झालेल्या निकालानुसार 69 पैकी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या 44 उमेदवारांनी बहुमतासोबत विजय नोंदवला। सत्ताधारी पक्ष भाजपा शिवसेनेच्या युतीनं निवडणूक लढवण्यासाठी 33 साखर कारखानदारांना उभं केलं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून 31 कारखानदारांनी निवडणूक लढवली होती आणि 5 कारखानदारांनी अन्य पक्षांकडून आपलं नशीब आजमावलं होतं। भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवारांनी राज्यात चांगली कामगिरी केली असेल, परंतु साखर कारखानदारांच्या जागा राखण्यास ते अपयशी ठरले। 33 पैकी केवळ 13 मतदारसंघात त्यांनी विजय मिळवला आहे। याउलट 2014 विधानसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता काँग्रेस राष्ट्रवादीची यावेळीची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे। आघाडीच्या साखर कारखानदार उमेदवारांनी 31 पैकी 26 जागा जिंकल्या आणि अन्य पक्षातील 5ही अपक्ष उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून निवडणूक जिंकली। साखर कारखानदारांना हाताशी धरत काँग्रेस राष्ट्रवादीनं महाराष्ट्रावरती नेहमीच आपली पकड ठेवली आहे। नंतर बदललेल्या राजकीय समीकरणामुळं भाजप शिवसेनेनं या बालेकिल्ल्यात प्रवेश केला होता, परंतु आता या निवडणुकीच्या निकालामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रातील साखर उद्योगात मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती निर्माण करत पकड आणखी मजबूत केली। ऊस उत्पादक राज्यातील प्रमुख मतदार आहेत, त्यामुळे साखर कारखानदारांनी त्यांना हाताशी धरण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्राची जीवनरेखा समजल्या जाणाऱ्या सरकारच्या ऊस धोरणावर टीका केली होती आणि हीच पवारांची जादू त्यांच्या पक्षासाठी वरदान ठरली। एकूण 288 पैकी 220हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष भाजपा शिवसेना युतीनं ठेवलं होतं, परंतु ते लक्ष साध्य करण्यात ते अपयशी ठरले। 2014 विधानसभा निवडणुकीपेक्षा 24 जागा कमी जिंकत केवळ 161 जागापर्यंत मर्यादित राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं एकूणच चांगली कामगिरी केली। 2014 जागांवरून 2019 विधानसभेमध्ये 98 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं विजय मिळवला। भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विजयी साखर कारखानदार उमेदवारांची नावं याप्रमाणे: पश्चिम महाराष्ट्र पुणे आंबेगाव दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी, खेड आळंदी दिलीप मोहिते राष्ट्रवादी, दौंड राहुल कुल भाजप, बारामती अजित पवार राष्ट्रवादी, भोर संग्राम थोपटे काँग्रेस, कोल्हापूर इचलकरंजी प्रकाश आवाडे अपक्ष, करवीर पीएन पाटील काँग्रेस, कागल हसन मुश्रीफ राष्ट्रवादी, कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील काँग्रेस, शिरोळ राजेंद्र पाटील अपक्ष, हातकणंगले राजू आवळे काँग्रेस, शाहूवाडी विनय कोरे जनसुराज्य पक्ष, सांगली इस्लामपूर जयंत पाटील राष्ट्रवादी, पलूस कडेगाव विश्वजीत कदम काँग्रेस, शिराळा मानसिंग नाईक राष्ट्रवादी, सातारा कराड उत्तर बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी, पाटण शंभूराजे देसाई शिवसेना, सातारा शिवेंद्रराजे भोसले भाजप, सोलापूर करमाळा संजय शिंदे अपक्ष, पंढरपूर भारत भालके राष्ट्रवादी, बार्शी राजेंद्र राऊत अपक्ष, माढा बबन शिंदे राष्ट्रवादी, सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख भाजप, अहमदनगर कर्जत जामखेड रोहित पवार राष्ट्रवादी, कोपरगाव आशुतोष काळे राष्ट्रवादी, नेवासा शंकरराव गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्ष, राहुरी विधानसभा प्राजक्त तानपुरे राष्ट्रवादी, शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील भाजप, शेवगाव मोनिका राजाळे भाजप, श्रीगोंदा बबनराव पाचपुते भाजप, संगमनेर बाळासाहेब थोरात काँग्रेस, पारनेर निलेश लंके राष्ट्रवादी। उत्तर महाराष्ट्र नाशिक येवला छगन भुजबळ राष्ट्रवादी, विदर्भ भंडारा साकोली नाना पटोले काँग्रेस, मराठवाडा औरंगाबाद फुलंब्री हरिभाऊ बागडे भाजप, परभणी गंगाखेड रत्नाकर गुट्टे रासप, जालना परतूर बबनराव लोणीकर भाजप, घनसावंगी राजेश टोपे राष्ट्रवादी, उस्मानाबाद तुळजापूर राणा जगजितसिंह पाटील भाजप, परांडा तानाजी सावंत शिवसेना. नांदेड भोकर अशोक चव्हाण काँग्रेस. लातूर निलंगा संभाजी पाटील निलंगेकर भाजप, लातूर ग्रामीण धीरज देशमुख काँग्रेस, लातूर शहर अमित देशमुख काँग्रेस.